नमस्कार, मी जागृती भावसार. लोकशाही लोकलाईव्हच्या ऑडिओ बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज 17 ऑक्टोबर मंगळवार. ऐकूया आजच्या महत्वाच्या ठळक घडामोडी. गेल्या आठवड्याभरापासून रात्रीच्या तापमानात घट होत असून आगामी आठवड्यात रात्रीच्या तापमानात अजून 2 ते 3 अंशांची घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मात्र रात्रीच्या तापमानात घट होण्यासोबतच वातावरणात धुक्याचे प्रमाणही वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. परवाना मंजूर झाल्यानंतरही मुदतीत शस्त्र न घेणाऱ्या 56 जणांवर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईची पिस्तूल रोखली आहे. नोटिसा बजावून या सर्वच परवान्यांना रद्द करण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहे. सर्व राजकीय हस्तक्षेप बाजूला ठेवून शहरातील रस्ते अतिक्रमण, मेहरुण तलाव उद्यानाचे सुशोभीकरण व वाहतूक समस्या त्वरित सोडवाव्यात अशी अपेक्षा माजी महापौर नितीन लड्ढा यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात शासनाच्या भूखंडावर नजर असलेल्या बिल्डर्सने राजकीय नेते, नोकरशहा आणि पोलिसांशी भयंकर लागे बांधे असून पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्याच्या जमिनीचा लिलाव हे एकमेव उदाहरण नाही, असा आरोप सोमवारी माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी केला आहे. 2018 लॉस एंजलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत T20 क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. क्रिकेटसह स्क्वेअर, बेसबॉल, सॉफ्टबॉल आणि फ्लॅग फुटबॉल या खेळांचाही समावेश करण्यात आला आहे. बिग बॉस 17 धमाकेदार सुरुवात झाली आहे. नुकताच या पर्वाचा ग्रँड प्रीमियर पार पडला. बिग बॉस मध्ये यंदा 17 स्पर्धक सहभागी झाले आहेत. दिल, दिमाग और दम अशी यंदाची थीम आहे. या थीमवर आधारित मोहल्ला 1, मोहल्ला 2 आणि मोहल्ला 3 या भागात स्पर्धक राहत आहे. यावरून पहिल्याच भागात बिग बॉस 17 मध्ये स्पर्धक गोंधळलेले आढळले आहेत. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. ऐकूया आजचा प्रेरणादायी सुविचार. यश प्राप्त करण्याचा जगात कुठलाही शॉर्टकट नाही. ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडींसाठी ऐकत रहा लोकशाही लोकलाईव्ह, तुमच्या मनातलं.